वायरस या कोविड 19 से आज पूरा देश लड़ रहा है, पर याद रहे हमें बीमा।
हेलो
हेलो
सर, नमस्कार, अशोक पाटील परंतु।
हाँ हाँ बोला।
तेच म्हटलं की मागच्या आठवड्यात आपली विजिट झाली होती इकडे प्रोजेक्टला, म्हटलं की
मी काय इतकं इंटरेस्टेड नाही आहे ऍक्च्युली। 3 BHK
मी तो दोन फ्लॅट क्लब करून तो आहे, तर त्याच्याबद्दल थोडस विचारायचं होतं
तुम्हाला। बर
मग रेडी पोझिशन मध्ये आमच्याकडे 4 BHK पण आहेत हिंजवडीला ब्लू रेंज मध्ये। कार्पेट साधारणपणे 1900 to 1950 बिटवीन कार्पेट आहे त्याचा। हा जुना कार्पेट आहे म्हणजे त्याच्यामध्ये युजेबल एरिया वगैरे आपल्याला खूप चांगला किंवा मोठा मिळत होता तसं होता। आणि साधारण 14 किंवा 15 मजल्यावरती आहे टावर नंबर 10 मध्ये। फ्लॅटचा म्हणजे साईज वगैरे डिसेंट आहेत। उद्या किंवा परवा जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर आपल्याला बघता पण आला असता।
आणि कॉस्ट किती आहे?
समजा 1.80 होता पण स्लाइट तो नेगोशिएबल होता। आता टावर नंबर 10 मध्ये।
टावर नंबर 10 मी बघतो नंतर मग मी तुम्हाला सांगतो।
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल। ओके ओके
थँक्यू।
ओके।